चीनीमंडी.com पॉडकास्ट। ऊस थकबाकी न भागवल्याने जयंत चौधरी यांनी सरकारवर साधला निशाणा। रालोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयंत चौधरी यांनी ट्विट करून ऊस थकबाकी न भागवल्याच्या मुद्द्यावरून केंद्र व राज्य सरकारला घेरले आहे। ते म्हणाले की शेतकऱ्यांचा हक्क मारून आत्मनिर्भर भारताची भाषा हे सरकार बोलत आहे। भारतात सणासुदीच्या वेळी रालोदने ऊस थकबाकीची मागणी केली होती। ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2017 निवडणुकीत 14 थकबाकी भागवण्याचे आश्वासन दिले होते। आज 14 होऊन सुद्धा शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळत नाहीयेत। त्यांनी सरकारच्या आत्मनिर्भर भारत या संज्ञेला काही अर्थ नसल्याचे सांगितले। तसेच सरकारने शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत असे सुद्धा सांगितले। त्यांनी बागपतच्या 3 साखर कारखान्यांवर 450 करोड पेक्षा अधिक ऊस थकबाकी देय असल्याचे सांगून चिंता व्यक्त केली आहे।